चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस तोडणी यंत्रावर अनुदान देणार सुभाष देशमुख। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस तोडणी यंत्रावर अनुदान शासन देणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत दिली। अनुदान मिळण्याकरिता राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीच्या मंजुरीची आवश्यकता असते। नांदेड जिल्ह्याबाहेर राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्राचं अनुदान मिळण्याबाबतची सूचना सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी मांडली होती। त्या सूचनेला अनुसरून श्री देशमुख बोलत होते। श्री देशमुख म्हणाले, केंद्र सरकारमार्फत सहकारी साखर कारखाने, व्यक्ती किंवा त्यांचा समूह गट, शेतकरी किंवा त्यांचा समूह गट आणि स्वयंसहायता गट यांच्यासाठी ऊस तोडणी यंत्र खरेदी अनुदान योजना राबवली जात आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यस्तरीय प्रकल्प समितीनं मंजूर केलेल्या शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्राचं अनुदान दिलेलं आहे। तसंच उर्वरित शेतकऱ्यांसाठी प्रकल्प मंजुरी समितीच्या 4 जुलै 2019 रोजी होणाऱ्या सभेत मांडणार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल। या चर्चेत सदस्य रामहरी रुपनवर, सतीश चव्हाण, अनिल परब आदींनी सहभाग नोंदवला होता।